हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे तीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंददा आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजी समबुद्धी प्राप्त झालेले समन्वयवादी सत्पुरुष होते। कदापिही टोकाची भूमिका ते घेत नसत। धार्मिक सामाजिक अथवा व्यावहारिक अशा कोणत्याही संदर्भात त्यांचा दृष्टिकोन अत्यंत संतुलित होता। एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच प्रत्येक परिस्थितीला किमान दोन पक्ष असतातच आणि दोन्हीही पक्षांवर अन्याय होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न असे। अशा प्रयत्नात बरेचदा संदिग्धता निर्माण होण्याची शक्यता असते, त्यालाही स्वामीजी फाटा देत असत। एक निश्चित भूमिका त्यांची असेच आणि याच निसंदिग्धतेचं मला व्यक्तिशः खूप आकर्षण वाटत असे। शेखर परांजपेकडील केंद्रात असे काही प्रसंग घडले ज्याच्यातून स्वामीजींच्या सम्यक विचार प्रक्रियेची आणि निसंदिग्ध प्रतिपादनाची झलक पाहायला मिळाली। आदरणीय बाबूसाहेब भिशीकरांबरोबर त्यांचा एक संवाद मला आठवतो। बापूसाहेब संघाच्या वर्तुळातील एक ज्येष्ठ आणि विचारशील स्वयंसेवक म्हणून मानले जात। सुमारे 30-40 वर्ष त्यांनी झुंजार पत्रकारितेत व्यतीत केली होती। नागपूर आणि पुणे या दोन्ही शहरातल्या तरुण भारत या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरीही पार पाडली होती. तरुण भारतमध्ये आणीबाणीच्या दरम्यान म्हणजे 1975 ते 1977 या कालावधीत त्यांनी स्वामी माधवनाथांचे जे लेख प्रकाशित केले त्यातूनच ज्ञानेश्वर दर्शन हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आपल्या सर्वांच्या हातात आला. बापूसाहेबांनी स्वतः सुद्धा कसदार लेखन केले होते. त्यांनी स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर कार्यावर प्रबोधनावर आधारित अनेक लेख तरुण भारतमधून प्रसिद्ध केले आणि त्या लेखांतूनच स्वामी माधवनाथ एक दर्शन हे पुस्तक पुढे मंडळानं प्रकाशित केलं होतं. आदरणीय बाबूसाहेब यांची पठडी पूर्णतया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी संलग्न होती. साहजिकच सुरुवातीला संत सद्गुरु अनुग्रह सद्गुरु समर्पण अशा संकल्पनांच्या बाबतीत ते सावध होते. परंतु जसजसा स्वामीजींच्या पारदर्शी स्फटिकवत व्यक्तिमत्वाचा त्यांना जवळून परिचय झाला तसतशी त्यांची धाटणी बदलत गेली. मूळ जडणघडण संघाच्या हिंदुत्व या संकल्पनेभोवती पक्की असल्यामुळे त्यांना कधी मधी काही धोरणात्मक प्रश्न पडत आणि ते निसंकोचपणे स्वामीजींशी चर्चा करत. एका केंद्रात बापूसाहेबांनी स्वामीजींना थेट प्रश्न केला. ते म्हणाले, स्वामी तुम्ही प्रवचन सत्संगांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम समर्थ या सर्व संतांच्या मतांचं प्रतिपादन करता. गीता उपनिषद आणि आचार्य वाङ्मयावर तुमचा अधिकार आहे. शुद्ध परमार्थाचा समाजात प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही बरीच मेहनत घेत असता. असं सर्व असूनही मला स्वतःला आणि संघ परिवारातल्या माझ्या काही सहकाऱ्यांना अशी शंका येते की तुम्ही हिंदुत्वनिष्ठ आहात की नाही याबद्दल तुमची निश्चित भूमिका काय आहे. बापूसाहेब भिशीकरांचा हा प्रश्न ऐकून मला व्यक्तिशः आनंद वाटला. स्वामीजींना हा प्रश्न मी कधीच विचारू शकलो नसतो. या प्रश्नाचं उत्तर काहीही असलं तरी आता मला त्यात काहीच फरक पडत नव्हता. तरी सुद्धा माझं कुतूहल पुन्हा एकदा जागं झालं. केंद्रातले सर्व साधक स्वामीजी काय उत्तर देतात ते उत्सुकतेने पाहत होते. स्वामीजी हा प्रश्न ऐकून गंभीर झाले. त्यांनी सोहमचा एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या उजव्या हाताच्या तळव्याकडे क्षण दोन क्षण बघत त्यांनी बोलायला सुरुवात केली. गीता ज्ञानेश्वरी दासबोध यात सांगितलेला परमार्थ जगण्याचा आणि लोकांना सांगण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न करतो. भारत ही मातृभूमी मानणारा प्रत्येक जण हिंदुत्वनिष्ठच आहे आणि मी सुद्धा हिंदुत्वनिष्ठ आहे. संघाचं कार्य फारच मोठं आणि मी आणि त्या मनानं माझं काम अगदी लहान स्वरूपात आहे. संघ कार्याबद्दल मला अत्यंत आदराची भावना आहे. त्या कार्याची आपल्या समाजाला आवश्यकता सुद्धा आहे. तथापि माझं काम हे थोडं निराळ आहे. आपल्या प्रपंचात राहूनच परमार्थ करायला मी सांगतो. हा सुद्धा एक प्रयोगच आहे. संघ कार्याचा जो सामाजिक भाग आहे त्यात मी नाही, त्यामुळे तुम्हा सर्वांना अशी शंका येणं अगदी स्वाभाविक आहे. बापूसाहेब अभ्यासू नजरेने स्वामीजींकडे निरखून पाहत होते. स्वामीजी थोडा वेळ स्तब्ध बसले आणि पुन्हा बोलायला लागले. माझ्या समजुतीप्रमाणे माझ्या जीवनातलं काम संघासारखं नाही. बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असे या तुकाराम महाराजांच्या वचनानुसार माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या प्रेरणेनी मी थोडंफार काम करत असतो. तुकाराम म्हणतात ना, धर्माचे पाळण करणे पाखांड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे नाही भीड भाड सुका म्हणे साना थोर। याचप्रमाणे स्वधर्माचं आचरण आणि पाषाणाचं अधर्माचं खंडन करण्याचा माझा खटाटोप आहे। संघकार्याला अप्रत्यक्ष पाठिंबा या कार्यातून दिला जातो आणि तुम्ही खात्री बाळगा की स्वामी हिंदुत्व निष्ठच आहेत पण कामाची पद्धत वेगळी आहे। या उत्तरांनी माझा ऊर स्वामींबद्दलच्या अभिमानाने भरून आला। बापूसाहेबांची प्रतिक्रिया आता काय हे जाणण्यासाठी केंद्रातला प्रत्येक जण उत्सुक होता। बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं। ते म्हणाले, स्वामी तुम्ही फार नेमकं सांगितलं, बरेच दिवस हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता, आता मात्र मला निश्चित उत्तर मिळालं। हरी हरी म्हणत स्वामीजींनी केंद्राचा समारोप केला। आम्ही सर्वजण स्वामीजींना नमस्कार करून प्रसाद घेऊन बाहेर पडलो। नित्याचं केंद्र रोज नवनवीन आनंदाचे प्रसंग घेऊन सजत असे। एका केंद्रात प्रार्थना आणि आरत्या हा नित्यक्रम झाल्यानंतर स्वामीजी प्रसन्नपणाने जमलेल्या आम्हा साधकांवर नजर फिरवत होते। समोर बसलेल्या तारा, कांचन, नीला, जयू, वीणा, राधिका, लता या सर्व ताया आहेत, पण एवढं मोठं लांब वाचण्याच्या ऐवजी मी त्यांची नावं घेतली। त्यांच्याकडे पाहत गंभीर चेहरा त्यांनी केला आणि म्हणाले, बरं का मुलींनो, आज माझं आणि सरलाताईंचं कडाक्याचं भांडण झालं। सर्वजण गालातल्या गालात हसायला लागले। त्यांना कोणीतरी विचारलं, अय्या हो का स्वामीजी, कशावरून भांडण झालं? स्वामीजींनी खिन्न चेहरा करण्याचा प्रयत्न केला। खरं तर त्यांचा तो प्रयत्न सुद्धा खूप गोर वाटत होता। ते म्हणाले, पैशावरून, या फार भांडतात माझ्याशी पैशावरून। यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं। पूजनीय सरलाताई तिथेच बसल्या होत्या। त्यांच्या स्निग्ध सुंदर मुखावर स्मितहास्य पसरलं। स्वामीजींना कांचन म्हणाली, अहो स्वामीजी, सरलाताई कधी भांडण करणं शक्य तरी आहे का? स्वामीजी म्हणाले, तुम्हाला नाही करणार, मला किती त्रास होत होते, यांना मी दिलेला पैसा पुरतच नाही। मी त्यांना म्हणतो, अहो आता आपलं दुकान नाही, जरा काटकसरीने राहा। स्वामीजींची ही तथाकथित कैफियत ऐकून आम्ही सर्वजण हसायला लागलो। सरलाताई सौम्य मुद्रेने त्यांना म्हणाल्या, अहो सुरेखा आणि तिचे मिस्टर येणार होते ना, म्हणून बाजारातून काही वस्तू आणायच्या होत्या। स्वामीजींनी सुरेखा आणि तिचे मिस्टर हे ऐकल्यावर पुन्हा एकदा आपल्या संभाषणाचा सांधा बदलला। ते म्हणाले, यांचं सगळा जीव जावयावर, जावई माझा भला। तो येणार म्हणलं की सरलाताईंना काय करू आणि काय नको असं होतं। आपल्या नवऱ्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष असतं। स्वामीजींच्या सांगण्यावर सर्व मंडळी खदखदून हसायला लागली। भांडणाच्या निमित्ताने होणाऱ्या त्या उभयतांमधले संवाद ऐकताना फारच गंमत वाटत असे। तारा, वीणा स्वामींना म्हणाल्या, सरलाताई किती प्रेमाने तुमचं सगळं करत असतात आणि तुम्ही उगाचच त्या भांडतात म्हणून आम्हाला सांगता। स्वामीजींनाही हसू आवरत नव्हतं, तरी आपला हेका सोडायला ते तयार नव्हते। शेवटी म्हणाले, तुम्ही मुली काय त्यांचीच बाजू घेणार, त्या तुम्हाला प्रेमाने जेवू खाऊ घालतात म्हणून तुम्ही त्यांना फितूर झाला आहात आणि मी एकटा पडलो आहे। शेखर परांजपेंच्या घरातल्या त्या दोन खोल्या हास्य कल्लोळात बुडून गेल्या। स्वामीजींच्या नर्म विनोदी बोलण्यातून आनंदाची पखरण होत राहिली। काळ ब्रह्मानंदे सरे आवडी नुरे संतली, स्वप्निंतेही नाही चिंता, रात्री जाता दिवस। असा खरोखरीच दिवस रात्र चिंतामुक्त होऊन आनंदात काळ पुढे जात होता।
हरी हरी। बापूसाहेब पेशकर हे स्वामीजींना एक प्रकारे त्यांनी पारमार्थिक काम करून देखील थोडं हिंदुत्व संघटनाचं अथवा हिंदुत्व संघटनाचं जे चाललेलं कार्य आहे त्या कार्यामध्ये ते कसे सहभागी होतील, उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषदेसारखं कार्य, याच्याकरता खरंच एक विशिष्ट काळ असा गेला की त्या काळात ते प्रयत्नशील होते। पूजनीय अनंतरावजी आठवल्यांनी अशा प्रकारचं कार्य केल्याचं दिसतं। स्वामीजींची याबाबतची मतं एक प्रकारे ठाम होती। एकोणीसशे 97 साली मी सोलापूरला लता पेशीकरच्या त्यांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये एका उत्सवासाठी म्हणून जाणार होतो। मंडळाची तेव्हा ट्रॅक्स होती आणि त्या ट्रॅक्स मध्ये आमच्या बरोबर येण्याची इच्छा बापूसाहेबांनी व्यक्त केली त्या कार्यक्रमासाठी। आणि जसं आमच्या गाडीने हडपसर सोडलं तसं बापूसाहेबांनी त्यांचा मोहरा माझ्याकडे वळवला। मला ते म्हणाले की स्वामीजींनी शुद्ध पारमार्थिक कार्य केलं याच्यामध्ये काहीच शंका नाही, तथापि कार्य थोडं अधिक समाजाभिमुख होण्यासाठी म्हणून स्वामीजी तितके अनुकूल नव्हते। स्वामीजींनी देह ठेवलेला होता 96 साली आणि 97 सालची गोष्ट आहे। तू संघाचा स्वयंसेवकही होतास, आता स्वामीजींचं जे कार्य आहे ते कार्य करायला तू सुरुवातही केलेली आहेस। त्यामुळे संघासारखं संघटन आणि परमार्थ याची सांगड घालण्याबद्दल मला तुझ्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं बापूसाहेब म्हणाले। मी म्हणलं अपेक्षा काय आहे, ते म्हणाले आपल्या केंद्रामध्ये नुसत्या तरुण मंडळी एकत्र येणार आणि ध्यान करणार, तरुण मंडळी एकत्र येणार आणि ज्ञानेश्वरी ऐकणार, तरुण मंडळी एकत्र येणार आणि पारमार्थिक सहल आनंद यात्रा अशा प्रकारचे कार्यक्रम होणार, स्वामीजींची पाद्यपूजा होणार आणि त्यांच्या अवतीभोवती तरुण मंडळी एकत्र येणार, हे सगळे एकत्र येऊन साधना करून समाजाकरता काय करणार, समाजामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे काही प्रमाणात तरी परमार्थी माणसांनी लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं। मी त्यांना असं म्हटलं की खरं म्हणजे स्वामीजींबरोबर तुमची अनेक वेळेला चर्चा झालेली आहे आणि तुमचं समाधान झालेलं आहे, तुम्ही परत मला विचारण्याचं कारण काय? त्याच्यावर ते असं म्हणाले की कार्य करणारी व्यक्ती बदलली की तिचं धोरणही जरा बदलतं, तसं तुझं तुझी याबद्दलची मतं काय आहेत आणि तू काय करू इच्छितोस हे मला हवं आहे। म्हटलं मी स्वामीजींनी जसं शिकवलं तसं त्याच मार्गावरून जाणार आहे। मला म्हणाले असं बघ की फाळणीच्या वेळेला मी स्वतः पाहिलेलं आहे की संघाच्या स्वयंसेवकांनी सिंध पंजाब या ठिकाणी अनेक आश्रम साधू त्यांचे जे हाल झाले त्याच्यातून त्यांना वाचवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी अभिरत मेहनत घेतली. अशा प्रकारच्या एखाद्या कार्यामध्ये जर आपलं केंद्र सहभागी झालं, ज्यामुळे हिंदुत्वाचं रक्षण झालं, धर्मांतराचा प्रश्न खूप आहे असं म्हणाले. आपल्याच धर्मामध्ये एक भाग असा आहे की त्यांना आपण या धर्माचे आहोत असं वाटत नाही. धर्मामध्ये जातीच्या मोठ्या भिंती उभ्या आहेत वगैरे वगैरे. मी असं म्हणलं की तुम्ही असं का समजत नाही की तुम्ही ज्याला धर्म असं म्हणता त्या धर्माचा आत्मा परमार्थ किंवा अध्यात्मशास्त्र आहे. तर ही अध्यात्मशास्त्र चालवणारी मंडळी ही तुमच्या कार्याची एक विंग आहेत, एक भाग आहेत असं तुम्ही का नाही समजत. या मंडळींनी आपली कामं करून शिवाय अनेक काहीतरी करावं अशी तुम्ही अपेक्षा करता. त्याच्याऐवजी संघाचीच ही एक विंग आहे असं तुम्ही का नाही समजत. हा भेद तुम्ही का मानता असं मला तुम्ही सांगा. त्याच्यावर त्यांना तो प्रश्न जरा अनपेक्षितच होता. ते म्हणाले, आशा करतात की हा समाज फार काळ खिचवत पडलेला आहे, पारतंत्र्यात त्यामुळेच गेला. आज मी त्यांना म्हटलं की आज परमार्थ करणारी जी मंडळी आहेत त्यांना अन्य कामामध्ये तुम्ही ओढलं तर एक वेळ हिंदू आई वडिलांची मुलं म्हणून हिंदू असा हिंदू समाज शिल्लक राहील, तो संघटित देखील होईल. पण या समाजाचं वैशिष्ट्य जो परमार्थ जो आहे किंवा अध्यात्म ध्यान करणारी मंडळी अशी या समाजाचं जे वैशिष्ट्य आहे ते नाहीसं करण्याचं कारण काय. ते म्हणाले, ते नाहीसं करायचं नाही. व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये थोडंच काही करू शकते. मग तुम्ही असं दाखवा की संघाचे स्वयंसेवक फार मोठा परमार्थही करतात असं कुठं होतं. तुम्ही उलट विचार का नाही करत. तसं जर पाहायचं झालं तर एवढी मोठी आवाढव्य संघटना संघासारखी जी आहे त्याच्यातल्या मंडळींना तुम्ही परमार्थाकडे वळवलं तर तुम्हाला हवं ते वळण एक मोठं समाजकार्य तर ते करतातच आहेत, पण त्याच्या बरोबरीने परमार्थही व्हावा असं तुम्हाला वाटतं तर त्यांना असे साध्य होईल. त्याच्यावर माझ्याशी न बोलणं बरं असं म्हणून त्यांनी तो विषय बंद केला. एक प्रश्न आलेला आहे. गेल्या रविवारच्या प्रवचनात आपण सांगितले की ध्यान योगाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेला साधक परमात्म्याशी एकरूपता पावतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनात खरी भक्ती उदय पावते. मग स्वामीजी सगुण भक्तीच्या आधारे साधना करणारे साधक या भक्तीत रंगून जाऊन हळूहळू ध्यान सदृश स्थिती प्राप्त करू शकतो का? सगुणाची अनन्य भक्ती त्याला आपोआप ध्यानात मिळणाऱ्या अंतिम शांती सुखाकडे घेऊन जाऊ शकते ना? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. म्हणजे ध्यान योगातून भक्तीकडे प्रवेश जसा तसा भक्तीकडून ध्यान योगामध्ये प्रवेश असं होतं का? गीताशास्त्र म्हणून आपल्याला मान्य असणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये आत्मविषयक विचार, त्याच्या बरोबरीने आत्मविषयक विचार सांभाळून तो वाया न जाता तो नाहीसा न होता कर्म करण्याची युक्ती म्हणून कर्मयोग, तरी देखील जी अपूर्णता राहील ती अपूर्णता भरून काढण्यासाठी म्हणून ध्यान, ते ध्यान झाल्यानंतर त्या ध्यानाची म्हणजे ध्यानात घेतलेल्या शांती समाधानाची आणि व्यवहाराची म्हणजे जगताची एकूण सांगड घालण्याची जी अडचण निर्माण होते ती अडचण दूर करणं आणि क्रमाने मानवाने अन्य मानव निसर्ग मात्र प्राणी मात्र या सर्वांशी प्रेमाने व्यवहार करणं म्हणून काही ठळक ठिकाणी तरी परमात्मा पाहायला शिकणं 10वा अध्याय विभूती योग आणि अशी दृष्टी पक्की झाली की त्यानंतर अणुरेणूमध्येच सर्वत्रच त्याचं अस्तित्व भरून राहिलेलं आहे असं विश्वरूप दर्शन घेणं ही भगवद्गीतेच्या म्हणण्याप्रमाणे भक्ती राहते एवढं झाल्यानंतर मग भक्ती योग 12वा अध्याय भगवंतांनी सांगितला. या भक्ती योगामध्ये देखील भगवंतांनी कुठेही टिळे माळा गंध पूजा अशा प्रकारे भक्तीचा उल्लेख केलेला नाही. तर भगवंतांनी येतू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य सर्व कर्म जो मला अर्पण करतो मग पराहा मीच जीवनात प्राप्तव्य आहे म्हणजे परमात्मा अशा प्रकारे जो पक्की धारणा धरतो अनन्येन एव योगेन माम ध्यायंत ध्यानाने माझ्याशी अनन्य होण्याचा योग जो साधतो उपासते आणि एवढं केल्यानंतर सर्व जगताचं जो भजन करतो उपासना करतो सर्व जगताची जो सेवा करतो सर्व जगताशी प्रेमाने वर्तन करतो म्हणजे भक्ती अशी भक्तीची व्याख्या केली. एवढंच नव्हे तर भक्त पुरुषाची लक्षणं सांगताना सुद्धा त्यांनी सगुण पूजा वगैरे न सांगता अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रहा करुण एवच निर्ममो निरहंकारहा इत्यादी लक्षणं सांगितली. त्यांनी समत्व सांगितलं म्हणजे भगवद्गीतेच्या म्हणण्याप्रमाणे मग सगुण भक्ती नाहीच आहे का. भगवंतांनी विशिष्ट प्रकारांनी विषय विकसित करताना ध्यानाच्याही नंतर भक्ती प्रेमाचा उदय अंतकरणात होतो हे निश्चित सांगितलं. भगवद्गीतेचं शास्त्र म्हणून 15व्या अध्यायापर्यंत मांडून झाल्यानंतर त्याच्या आधी भगवंतांनी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनहा तत्वदर्शिनहा तत्वदर्शी ज्ञानी अशा पुरुषांना प्रणिपात करावा त्यांना परिप्रश्न विचारावेत त्यांची सेवा करावी मग ते ज्ञानाचा उपदेश करतील असं सांगितलं. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर हा संयतेंद्रिया जो श्रद्धावान आहे तत्पर आहे म्हणजे त्याची प्राप्ती करण्याच्या बाबत जो प्रयत्नशील आहे पूर्णत आणि ज्यांनी इंद्रिय संयमन केलं त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छती तर ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानानंतर त्याला पराशांती प्राप्त होते असं सांगितलं. भक्ती ही जी गोष्ट आहे ती भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये उल्लेख केला. 6व्या अध्यायानंतर 12वा अध्याय हा भक्ती योग तिथं मी सांगितलं असता तशा प्रकारे भक्ती आणि त्या भक्तीचंही फलित कर्मफल त्यागामुळे मिळणारी शांती असा 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात त्यांनी एक समारोप केला. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांती ही अनंतरम असं सांगितलं. मग मात्र 13वा अध्याय त्याच्या शेवटी त्यांनी भक्तीचे गोडवे गायले 14व्या अध्यायाच्या शेवटी भक्तीचे गोडवे गायले आणि 15व्या अध्यायाच्या शेवटी देखील भक्तीचे गोडवे गायले. जीवनाच्या म्हणजे कर्म ध्यान ज्ञान विचार याच्यात पारंगतता आल्यानंतर जे सरुदय अंतकरण निर्माण होत, सर्व भूत हितरती निर्माण होते, त्याला ते भक्ती असं म्हणतात. 14व्या अध्यायात तर त्यांनी अव्यभिचारी भक्ती हवी असं सांगितलं. अशा प्रकारे भगवंतांनी भगवद्गीतेत भक्ती विचार मांडल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये भगवंत सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज असं म्हणाले. तिथं अजून भक्तीचं एक वेगळं टोक गाठलं गेलं. म्हणजे तत्वज्ञानात्मक आणि असं जीवनाचं उन्नयन करणारी जी भक्ती आहे, ती भक्ती प्राप्त पुरुषाला शरण जाऊन प्राप्त करायची असं भगवंतांनी सांगितलं. तिथं पहिला उल्लेख आला. त्याच्याही आधी कोणता श्लोक तो, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत् प्रसादात अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम, परमात्म्याचं वर्णन केलं आणि त्याला शरण जा असं म्हणाले. पण हे अर्जुनाला काय समजेल आणि सामान्य माणसाची, देहधारी माणसाची कुवत परमात्म्याला शरण जाण्याची कशी असणार हे लक्षात घेऊन पाठोपाठ त्यांनी जे सांगितलं की मला शरण ये, इथं सगुण भक्ती मात्र आली. हे सगळं भगवद्गीतेची भक्ती मी फार थोडक्यात आता तुमच्या समोर मांडली, पण या श्लोकापाशी मला फार आनंद होतो. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाप्रमाणे असणारी भक्ती आणि ती सगळी प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्याला शरण जा सर्व भावानी, त्याच्या प्रसादाने तुला परम शांती मिळेल, हेही आश्वासन जरा दूरचंच वाटतं. तो कोण, त्याला कसं शरण जायचं, म्हणून सगळा संकोच बाजूला सारून जेव्हा भगवंत म्हणाले की बाकी सगळं तू सोडून दे, धर्माधर्माचे टवाळ सर्व बाजूला सार आणि मला शरण ये, मी तुला सर्व पापांमधून बाहेर काढेल, हे आपल्याला फार फार जवळचं तत्वज्ञान वाटतं. फक्त अडचण अशी आहे की अशा प्रकारचे संत गावोगावी नाहीत ना, ही अडचण आहे. सर्वांना सांगण्यासाठी म्हणून आणि सर्वांच्या उपयोगाचा असा जर मार्ग सांगायचा झाला तर भगवद्गीतेने सांगितला आणि सर्वात शेवटी जर तशी व्यक्ती भेटली तर गीता देखील बाजूला सार, सगळं बाजूला सार आणि मला शरण ये असं भगवंत जे म्हणाले मला नाही वाटत की मला जर स्वामीजी भेटले नसते तर या कशाचा अर्थ समजला असता. शास्त्र म्हणून मी किती जोरजोरात सांगितलं की ध्यान, ध्यानानंतर मग अमुक, अमुक नंतर तमुक, तरी हे समस्त संतांच्या पायापाशी. सगुणाची भक्ती म्हणजे संतांची भक्ती. माझा असा एक समज होता, मी प्रथम पंढरपूरला जेव्हा गेलो बहुतेक 83 साल असेल, तेव्हा आपल्या जीवनात कुठं भक्ती आहे असं मला मुळीच वाटत नव्हतं. आणि तसं फार मोठं जीवनही 25-26 वर्षांचं वय होत आणि पंढरपूरला जसं पांडुरंगाची मूर्ती रांगेतून जात असताना थोडी रांग होती दिसली तर अंगाला कंप निर्माण झाला, पाय लटपटायला लागले. डोळे आडावले, त्या मूर्तीच्या जवळ जाईपर्यंत मी मला हुंका फुटला, रडायला लागलो. आणि माझा असा समज होता की मला ध्यानातून भक्तीची प्राप्ती झाली. मी नंतर ही आश्चर्य करायला लागलो. तो प्रसंग घडला, परत परत दर्शनाला जाऊन उभा राहिलो. असं 3-4 वेळेला केलं. रांगेतून बाहेर पडलं की परत रांगेत उभं राहायचं, परत 5-1 मिनिटांनी दर्शन, परत बाहेर. ते पुजारी आणि तिथं उभे असणारे लोक एकमेकांकडे पाहून म्हणायला लागले की जाऊ दे. अशी एकमेकांना खून करतायत हे समजत होत, रडत होतो तिथं. मी आणि नाना आम्ही दोघं होतो. तिथून बाहेर आलो, ध्यानाला बसलो, लॉजवर आलो, परत पांडुरंगाविषयीचे अभंग वाचले आणि एकमेकांना सांगत होतो. असंच आहे तिथं, असंच वाटत. पुण्यात आलो आणि कितीतरी वर्ष अशी समजत होती की मी काही भक्त वगैरे नव्हतो. माझ्या ठिकाणी ध्यानातून भक्ती निर्माण झाली. मी ध्यान करत होतो आणि तिथं गेल्यावर अचानक माझे डोळे पाडावले. पण नंतर मला असं समजलं की मी भक्त होतो, मी स्वामींचा भक्त होतो, मी सगुणाचा भक्त होतो. मी माझ्या सद्गुरूंचा भक्त होतो. त्या भक्तीमुळं, श्रवणामुळं मी ध्यान करायला लागलो. आणि मग मूर्तीविषयी प्रेम निर्माण झालं. जसं संन्यासाचं ज्ञानपूर्व संन्यास आणि ज्ञानोत्तर संन्यास असे दोन भाग आहेत. ज्ञान झालेलं नसताना ज्या घरात राहतो ते घर सोडायचं, जे नेहमी कपडे वापरतो त्याच्यापेक्षा वेगळ्या रंगाचे कपडे घालायचे, घरी जेवतो त्याच्याऐवजी 5 घरी भिक्षा मागायची आणि जेवायचं. आणि ज्ञान झालेलं नसताना कोणत्याही इंद्रियाला कसलाही वाव न देता, मनाला वाव न देता, चिंतनादी ध्यानादी असं करून परमात्म प्राप्तीची पराकाष्ठा करायची. अशा ज्ञानपूर्व संन्यासानी ज्ञान प्राप्त करावं हा एक मार्ग. जसा झाला तसा कर्म करता करता, संसार करता करता देहभाव गळून पडणं, आपण कर्म करतो हा अहंकार गळून पडणं, कर्माबद्दलचा संकल्पच गळून पडणं, काम संकल्प वर्जित अशी कर्म व्हायला सुरुवात होणं. आणि म्हणून या योगाने चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाचा उदय अंतःकरणामध्ये होणं आणि कर्माच्या बाबत तीच भूमिका कायम राहणं की कर्म होतात पण होत नाहीयेत अशी अकर्मणी कर्म आणि कर्मणी अकर्म अशी दशा प्राप्त होणं. ज्ञानोत्तर संन्यास असं त्याला म्हणतात. कर्म करता करता ज्ञान होतं आणि ज्ञानानंतर अळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे. अशा प्रकारे त्याची कर्म, कितीतरी कर्म गळून पडणं असं त्याच्या बाबत घडावं. हे जसं संन्यासाच्या बाबत घडतं, ज्ञानपूर्व संन्यास आणि ज्ञानोत्तर संन्यास, तसं ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असा भक्तीमध्ये देखील व्यवहार आहे. ज्ञानपूर्व भक्ती ही काही कमी गोष्ट नाही, ज्ञानोत्तर भक्ती ही अजून वेगळीच गोष्ट आहे. या ज्ञानपूर्व भक्तीच्या बाबत समज गैरसमज आहेत, तिथं अभिनिवेश आहे. तिथं भक्ती करणारा आणि कर्म करणारा एकमेकांपासून वेगळे समजले जातात. हा ज्ञानपूर्व भक्त आहे सगुणाला भजणारा, तो स्वतःला आम्ही ध्यान करत नाही असं मोठ्या अभिमानाने म्हणतो. ध्यानाने का डोळे मिटून उघड्या डोळ्यांनी तो पाहावा असं म्हणतो. ज्ञान झालेलं नाहीये. आणि भक्तीची भावना आहे, ही भक्तीची भावना फार अलीकडची समजली जाते. या भक्तीमध्ये मात्र पूजा करणं, भजन म्हणणं, नाचत भजन म्हणणं, काय काय करू शकतो मनुष्य. नाचत भजन म्हणेल, गाईल, पूजा करेल, टिळे वगैरे लावेल, फुलांची आरास करेल. ज्ञानपूर्व भक्तीला कशा मर्यादा फार, पण खूप सजावट करता येणं शक्य आहे. खूप आपल्या ऐपतीप्रमाणे कोणी अगदी 15 रुपयाचा हार आणेल तर कोणी 500 रुपयाचा हार आणू शकतो. ज्ञानपूर्व भक्ती कितीही सजवली जाऊ शकते, पण तसं त्याला फार महत्व देता येत नाही. पण ज्ञानपूर्व भक्ती सद्गुरूंची करावी. सगुण वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या सद्गुरु भेटेपर्यंत बरोबरच आहे. रामाला जावं, पांडुरंगाच्या दर्शनाला जावं, पण आशा करतात की कुठंतरी संत भेटी होऊ देत. संत भेटी शिवाय खरी सगुण भक्ती देखील कळत नाही. तशी सगुण भक्ती ही अवघड. मूर्तीची पूजा सोपी, पण ही जर मूर्ती विचारायला लागली की काल कुठं होतास, काल बायकोनी पूजा केली तुझ्या, तुला काय वाटलं, मला समजत नाही की काय, असं जर मूर्ती जाब विचारायला लागली तर आपण भक्त होतो हे एका क्षणात विसरून जातो. आपण म्हणतो मी एवढा बांधील नाही. जर जर देव भक्ताला असा क्षणोक्षणी आज 11 वाजता नैवेद्य दाखवतोस, उद्या 12 वाजता दाखवतोस, परवा 1 वाजता दाखवतोस, मी माझं रुटीन कसं बसवायचं, असं जर देवाने पुजाऱ्याला विचारलं तर पुजारी म्हणेल ही भानगड नको, त्याच्याऐवजी दुसरी एखादी नोकरी परवडली. म्हणून भक्ती देखील तशी संतांचीच भक्ती करावी. सगुण भक्ती म्हणजे संतांचीच भक्ती करावी. याचं कारण ते नाराज होतील तुमच्यावर, ते तुम्हाला विचारतील, तू ध्यानाला बसतोस ना म्हणतील. असं तुम्हाला विचारतो त्या सगुणाला भजा आणि त्या सगुणाला सर्वस्व माना. एक ठिकाण असं असलं पाहिजे की त्याच्या पुढे अपील नाही, ते म्हणजे स्वामीजी. असं ठरवा, असं याला मी सगुण भक्ती म्हणतो. बाकीची जी सगुण भक्ती आहे ती आपल्या कल्पनेनी केलेली भक्ती आहे. आज गावाला जायचे तर बाबा तुला आज पाणी नाही, असं परवा कोणीतरी आमच्या घरी आलं होतं, ते म्हणे त्या बाई सांगत होत्या. मी म्हंटल की बाबा रे आता 4 दिवस तुझी पूजा वगैरे नाही, मी गावाला जाऊन येते, कारण करणारा मी आहे, तुझ्या हातात काहीच नाहीये, तू काय करतो, तुला आंघोळ नाही घातली तर. याला सगुण भक्ती म्हणत नाही. म्हणून सगुण भक्ती देखील खरी संतांचीच सेवा. संतांच्या सेवेमुळं मग सगळं निर्माण होतं, मग संतांकडून. म्हणून तो जो तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया, हे जे 4थ्या अध्यायात सगळं तत् तत् म्हणून भगवंत म्हणत होते, 18व्या अध्यायात ते प्रथम माला शरणीय म्हणाले. हा सरळ व्यवहार आहे. आणि या श्लोकापाशी वैयक्तिक माला सगळ्या भगवद्गीतेत अधिक समाधान मिळतं. म्हणून सगुण भक्तीच्या आधाराने साधना करणारे साधक त्या भक्तीत रंगून जाऊन, फक्त सगुण भक्ती म्हणजे काय याची ढोबळ कल्पना नसली पाहिजे. आपलं ध्यान वगैरे काहीतरी निर्गुण तुम्ही सांगताय म्हणून आम्ही सगुण शब्द वापरला असं नसलं पाहिजे आणि खरंच तशी भक्ती करता आली पाहिजे. सगुण भक्तीच्या आधारे साधना करणारे साधक त्या भक्तीत रंगून जाऊन हळूहळू ध्यान सदृश स्थिती प्राप्त करू शकतोच. कारण सगुण भक्ती तुम्ही केली संतांची की ते तुम्हाला उपासना दिलीच त्यांनी समजा. तेही त्यांच्या केवळ भक्तीत म्हणजे त्यांच्या देहाच्या पूजेत अडकून ठेवत नाहीत तुम्हाला. ते तर ते करतात, तुम्हीच ते करत असता मोठ्या प्रेमाने आणि तसं आपणहून आपण अडकून पडावं. पण ते तुम्हाला साधना देतात आणि त्यांच्या चरणांपाशी बसून केलेली साधना मात्र फार फळ देते. मग ध्यान सदृश स्थिती समाधीची स्थिती ही दूर राहत नाही. सगुणाची अनन्य भक्ती त्याला आपोआप ध्यानात मिळणाऱ्या अंतिम शांती सुखाकडे घेऊन जाऊ शकते ना जाऊ शकते. एवढंच नव्हे तर सगुणाच्या पायावर डोकं ठेवताना देखील कधी कधी मी असं म्हणेन की मला आठवतं तसं रोजच्या नमस्कारात जरी नाही तरी वर्षातून एक 5-6 वेळेला असं व्हायचं की त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर तेवढ्याच वेळात पण सगळं संपलं असं वाटायचं. आपणही जाणू नाहीच. पूर्ण शरणागतीचं देखील एक सुख असतं. ते सुख पण तसा नमस्कार वर्षातून 5-6 वेळेलाच करता यायचा. याचही कारण आपल्या आत असणारा मी आपल्याला माहित असतं ना. आपण काकासाहेब आहोत, रावसाहेब आहोत, नमस्कार करतोय. आपण कोण आहोत, केवढे मोठे आहोत, त्यामुळे नमस्कार देखील आपण असा त्या बेतानेच करत असतो. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ हे कधी कधी मात्र घडतं. माझी अशी खात्री आहे, मी माझ्या बरोबरीच्या गुरु बंधू भगिनींना पाहत होतो, सगळ्यांना हे कधी ना कधीतरी जमत होतं, मलाच एकट्याला नाही. गुरु पौर्णिमेच्या दरम्यान तर कित्येकांना जमायचं, येऊन पायावर डोकं ठेवलं की किती शांती. तसेच तिथं म्हणजे नमस्कार करायचे, मूड टेकवायचं तिथं समोरच. कोणीतरी त्यांना म्हणायचं की जरा बाजूला जाऊन बसा, तो तिथं शांतच होऊन जायचा. हा नमस्कार जमतो साधकाला, रोज जमेलच असं नाही, कमी वेळेला जमेल. ही ध्यान सदृश स्थितीच असते. शिवाय त्यांच्या कृपेने ध्यानातली शांती देखील त्याला मिळते, त्याला नामातलं समाधान देखील प्राप्त होतं. म्हणून ध्यान योगातून भक्तीकडं भक्ती हे सर्व शब्दांचं प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे. त्याच्यामध्ये नुसतं ध्यान नाहीये, त्याच्यामध्ये कर्म देखील आहे, आत्मविचार देखील आहे, सगळ्याचं प्रतिनिधित्व करण. भक्ती हा फार चांगला शब्द आहे. म्हणून ध्यान योगातून ही अंतिम स्थिती आणि अचानक अशी अंतिम स्थिती आणि सगुणाची म्हणजे सद्गुरूंची भक्ती करता करता कोणाकोणाला निर्गुणाची ही नक्की जमते. प्रकृतीजन्य जन्मजन्म साधना करत आला पण सोपी नाही ती गोष्ट, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. स्वामीजी ते एक त्यांचे जोशी म्हणून गुरुजी होते, त्यांची गोष्ट सांगायचे. भाकरी आणि मुठभर दाणे आणि गुळ एवढाच त्यांचा आहार असं सांगायचे. आणि रात्री सगळी निजामी झाल्यावर त्यांचं राम मंदिर होत, रामाचे एक तासभर तरी निदान पाय चेपत ते रामाकडे पाहत पाय चेपत मोठ्या भक्तीभावाने आळवणी करत विनवणी करत असायचे. ही फार कठीण गोष्ट आहे, संतांची एक वेळ करता येईल, समोर व्यक्ती असताना करता येईल, पण मूर्तीचे प्रेमाने पाय दाबण, पोटऱ्या दाबून देणं, पाय दाबण, त्याच्या मुखमंडळाकडे पाहत आपल्या करता करुणा भाकणं ही अवघड गोष्ट आहे, पण कोणाकोणाला ती जमते. पण तसं तुम्ही प्रत्येक जण करायला गेलात तर तुम्हाला त्याच्यात रस वाटणार नाही. अशा प्रकारची भक्ती ही फार मोठी गोष्ट आहे. मीराबाईंना एक बाळकृष्णांची मूर्ती एका साधूंनी दिली आणि त्या मूर्तीबरोबरच आपलं लग्न लागलं असं त्यांचा भाव होता आणि त्या मूर्तीशी त्या खूप प्रेमाने व्यवहार करायच्या. रामकृष्णांकडे देखील एक रामलल्ला एका साधूंनी दिला तर ते त्याच्याशी बोलायचे. ते बाहेर गेलेले असताना यायचे की तो गेला नाही ना, आणि तो समोर असला तरी कधी कधी तो नाहीये, तो बाहेर कुठेतरी खेळायला गेलाय रामलल्ला असं त्यांना वाटायचं. ते बाहेर जायचे, हका मारायचे त्याला. अशा प्रकारचा भक्तीचा भाव फार थोड्यांना जमतो. हे इतकं सोपं नाही सगुण भक्ती म्हणणं, पण ही सगुण भक्ती संतांची करता येऊ शकते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. आपण अगदी तुमच्या द्वारामध्ये मी कुत्रा होऊन आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. असा अशा अशा पैकी एखादा उत्तम असा भाव धरून खरच संतांची सेवा करावी, त्याला त्या या सगुण भक्तीतून खरा परमार्थ मात्र प्रतिफलित होतो. आणि एक 5 मिनिटं नाम घेऊ आपण. Ram,
हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञान ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुनाथ।